चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महम साखर कारखान्यामध्ये बनवली जाईल सेंद्रिय साखर गुळ, डॉक्टर बनवारीलाल। महम साखर कारखान्यामध्ये सेंद्रिय गुळ साखर बनवली जाईल, ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केला जाणार नाही आणि जे सामान्य माणसापर्यंत सहजतेने पोहोचू शकेल। याबाबत प्रदेशचे सहकार मंत्री डॉक्टर बनवारी लाल यांनी सांगितले। ते शनिवारी दी हरियाणा सहकारी साखर कारखाना भाली आनंदपूरच्या 65व्या गाळप हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। सहकार मंत्र्यांनी सांगितले की प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये चांगले काम केले जात आहे। रोहतक साखर कारखान्यामध्ये रिफाईंड साखर तयार केली जात आहे, तर 5 किलो, 1 किलो आणि 5 ग्रॅमच्या छोट्या पॅकेटमध्ये साखरेची पॅकिंग केली जात आहे। सहकार मंत्र्यांनी सांगितले की सरकारने सहकारी कारखान्यांमध्ये गुळ आणि साखरेचे उत्पादन करण्याचाही निर्णय घेतला आहे। गुळ आणि साखर पूर्णपणे सेंद्रिय असतील। पहिल्या टप्प्यात पलवल, महम आणि कॅथलच्या कारखान्यांमध्ये साखरेबरोबर सेंद्रिय गुळ आणि साखरेच्याही उत्पादनाचा आरंभ होईल।